आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षांसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ पुढे सरसावले. सदिच्छादूत करणार मतदान करण्याचं आवाहन. दीपोत्सवातील धनत्रयोदशीच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह. आयुर्वेद दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि आरोग्याशी संबंधित 12,850 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी बावनकुळे यांनी महालक्ष्मी जगदब्बा मंदिर कोराडी इथं दर्शनासाठी पोहोचले. पुढील 5 वर्ष कामठीतील मतदार मला सेवेसाठी देतील अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
आई महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद आहे. 1.5 लाखाच्या वर परिवाराची माझा व्यक्तिगत संबंध आहे, पारिवारिक संबंध आहे आणि मला माझे मतदार समजून घेतील. मी कामठी विधानसभेला वेळ देऊन राज्यातही वेळ देणार आहे. निश्चितपणे कामठी विधानसभेची जनता मला या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करून देते.
आज समीर मेघे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवाजी महाराज चौक हिंगणा इथं आयोजित रॅली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. त्यानंतर दुपारी भाजपाचे नागपूर मध्यचे उमेदवार प्रवीण धटके, नागपूर उत्तरचे उमेदवार मिलिंद माने आणि नागपूर पश्चिमचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान नागपूर ग्रामीणच्या उमरेड मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे सुधीर पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे संजय मेश्राम यांचं आवाहन आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून अर्ज भरला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होण्याचा विश्वास व्यक्त करून सरकारच्या धोरणावर टीका केली.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शाहू आंबेडकर विचाराला संपवण्याचं पाप भाजप प्रणित एकनाथ शिंदेचं सरकार करते आहे, त्याच्या विरोधात लोकांमध्ये भयानक राग आहे. शेतकरी अडचणीत आहेत, तरुण अडचणीत आहेत, महिला असुरक्षित आहे, महागाई खूप वाढलेली आहे आणि सरकार जाणून बुजून या महाराष्ट्रामध्ये करतंय, महाराष्ट्र विकण्याचं काम करतंय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ नितीन राऊत आज उत्तर नागपूर मतदारसंघातून विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर सकाळी संविधान चौक इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी पश्चिम नागपूरसाठी गिरीश पांडव पूर्व नागपुरातून, प्रफुल्ल कुडदे पाटील दक्षिण पश्चिम आणि बंटी शेळके यांनी मध्य नागपूरकरता आपापले उमेदवारी अर्ज भरले. याप्रसंगी माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती. अमरावती मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे डॉ सुनील देशमुख आणि महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी आज आपलं नामांकन सादर केलं. अमरावतीच्या मोर्शी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघात भाजपतर्फे राजेश यावलकर यांना उमेदवारी देण्यात आली असून देवेंद्र भुयार यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या तिकीटावर 2019 तत्कालीन कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ते अजित पवार गटामध्ये आमदार आहेत. भाजपतर्फे या मतदारसंघात उमेश यावलकर यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं गिरीश कराळे यांना मोर्शीतून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात महायुतीचे 2 उमेदवार असल्यानं मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचं स्पष्टीकरण काल उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाकारल्यानंतर आज त्यांचे पुत्र डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार संघटनेच्या वतीनं अर्जुनी मोरगाव विधानसभेकरिता नामांकन अर्ज दाखल केला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी आज गोंदियात शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहे. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून साथ लाभली आहे. हे सदिच्छादूत मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छा दूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत. राज्यस्तरीय सदिच्छा दूतांमध्ये पद्मभूषण अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर, साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री डॉ निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना, सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, तृतीयपंथी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, तृतीयपंथी प्रणित हाटे, तृतीयपंथी जैनब पटेल, दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत, दिव्यांग कार्यकर्ती आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका सोनाली नवांगू यांचा समावेश आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज एकता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी 31 ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी ही एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे 2 दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठी नाही तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशात इतरत्रही एकता दौडीचं तसंच सतर्कता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिन समारोहाची मध्यवर्ती संकल्पना रायगड किल्ला ही असून रायगडला युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. रायगड हे मराठा वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण असून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं असाधारण शौर्य, पराक्रम आणि नाविन्यपूर्ण युद्धकला याबद्दल अनेक शौर्य गाथांची नोंद आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केवडिया इथं रायगड दुर्गाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धनाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीची पूजा केली जाते. धने आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरीच्या कृपेमुळे सर्वांना आयुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो अशी शुभकामना करतो असं त्यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आज साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिनानिमित्तही पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात शुभेच्छा दिल्या आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेद उपयुक्त ठरतो. भगवान धन्वंतरीची जयंती ही आयुर्वेदाच्या उपयुक्ततेशी आणि योगदानाशी निगडीत असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात सांगितलं आहे. देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 500 रुपयांची घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 80,000 घसरून 89,790 रुपये झाली आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73,140 रुपये झाला आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर 97,900 रुपये प्रतिकिलो इतका आहे. दरम्यान धनत्रयोदशीनिमित्त सोनं चांदी खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्कची खात्री करावी असं आवाहन भारतीय मानक ब्युरोनं केलं आहे. धनत्रयोदशीला या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याची प्रथा आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचं महत्व पटवून देण्याचा उद्देश असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडून आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून आता आयुर्वेद क्षेत्रात नवं संशोधन होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेदिक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास 12,850 कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ज्या देशाचे नागरिक निरोगी असतात त्या देशाची प्रगती वेगानं होते असं सांगत ते म्हणाले की प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर रोगाचं निदान, मोफत आणि स्वस्त उपचार, छोट्या शहरांमध्ये डॉक्टरांची कमतरता दूर करणं आणि आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा विस्तार हे आरोग्य धोरणाचे 5 स्तंभ केंद्र सरकारनं ठरवले आहेत. या कार्यक्रमात आज पंतप्रधानांच्या हस्ते आरोग्यसेवा आणखी सुधारण्यासाठी विविध आरोग्य संस्थांचं उद्घाटन आणि पायाभरणीही झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपा आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्षांसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल आणि आरोग्याशी संबंधित 12,850 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.